यदमदनं परवसं वयसे कोरे
चेलियधरं परिचयं अतिमधुरं अनुभवं वरमैते
ಮೈ ಮುಖ ಬದಿಲೇ ಸೇಲೋ
यदमदनं परवसं
चेलियधरं परिचयं अतिमधुरं